नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं निवड झाली आहे. आज मुंबईत झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर आमदारांनी अनुमोदन दिलं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी निरीक्षक म्हणून या बैठकीला उपस्थित होते. दरम्यान नवीन सरकारचा शपथविधी उद्या मुंबईत आझाद मैदानावर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज PSLV-C या अंतराळ यानाचं प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरिकोटात सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज दुपारी 4:08 हे यान प्रक्षेपित केलं जाईल. हे अंतराळ यान युरोपीय अंतराळ संस्थेचे 3 उपग्रह पृथ्वीच्या सर्वात लांब असलेल्या कक्षेत प्रक्षेपित करणार आहे. हा उपग्रह सूर्याची सर्वात बाह्य कक्षा, तिथलं वातावरण तसंच अवकाशातल्या हवामानाचा अभ्यास करेल. नौदल दिवस आज साजरा होत आहे. 1971 ट्रायडंट अभियानादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत 4 पाणबुड्यांना समुद्रात बुडवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं. या विजयाची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा केला जातो. यानिमित्त पुरी इथं ब्लू फ्लॅग बीचवर होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षितता आणि देशाच्या समृद्धीसाठी नौदलाच्या जवानांची वचनबद्धता वाखाणण्याजोगी आहे. भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाबद्दल आपल्याला अभिमान असल्याचं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर आज अमृतसर इथल्या सुवर्ण मंदिरात हल्ला झाला, ज्यात ते थोडक्यात बचावले. बादल हे अकाल तख्तच्या निर्देशानुसार सुवर्ण मंदिरात सेवादार म्हणून गेले असता प्रवेशद्वाराजवळ त्यांच्यावर एकाने गोळी झाडली. या हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईची ओळख असलेल्या गेटवे ऑफ इंडियाला आज 100 वर्ष पूर्ण झाली. ब्रिटिश सम्राटांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या गेटवे ऑफ इंडियानं गेल्या 100 वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरं पाहिली. अनेक ऐतिहासिक घटनांचा तो साक्षीदार झाला. गडचिरोली शहरासह अन्य तालुक्यात आणि शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातही आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातल्या मुलुगू इथं असून भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नागपूर इथं देखील भूकंपाचे अतिसौम्य झटके जाणवले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं 2026-27 या वर्षात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. काल यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सर्व शासकीय यंत्रणांची बैठक घेतली. यावेळी नाशिक महापालिकेचा प्राथमिक सुमारे 1800 कोटींचा आराखडा, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचा 522 कोटींचा तर बांधकाम विभागाच्या प्राथमिक 40 कोटी रुपयांच्या आराखड्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. नांदेड शहरात आनंदनगर भागात आज पहाटे नैवेद्यम हॉटेलसह GVC मोबाईल शॉपीला आग लागली. या आगीनं नैवेद्यम हॉटेलच्या वरच्या मजल्यावर असलेल्या वैष्णवी मुलींच्या हॉस्टेललाही आगीने वेढले. त्याचवेळी जवळच असलेल्या एका मोबाईल शॉपी आणि श्री महालक्ष्मी ऑइल शोरूमचंही आगीमुळे मोठं नुकसान झालं. अग्निशमन दलानं हॉस्टेलमधून मुलींची सुखरूप सुटका केली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. छत्रपती संभाजीनगर महावितरणच्या शहर 1 विभागात अधिक वीज गळती असलेल्या वीज वाहिन्यांवरील ग्राहकांच्या तपासणीची धडक मोहीम कालपासून सुरू झाली. यात पॉवर हाऊस उपविभागात 15 ग्राहकांच्या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी होत असल्याचं आढळून आलं. या ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार निर्धारित बिले देण्यात येणार आहेत. ही बिले विहित मुदतीत न भरल्यास वीज चोरांवर थेट पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येणार असून ही मोहीम संपूर्ण शहरात सुरू करण्यात येणार असल्याचं कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान परिनिर्वाण दिनानिमित्त दक्षिण मध्य रेल्वेतर्फे नांदेड दादर नांदेड ही अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. ही रेल्वे उद्या 5 तारखेला आदिलाबाद इथून निघणार असून शनिवारी 7 तारखेला दादर इथून निघेल असं रेल्वे कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.